एक तर तुला मी सांगते, मला कोणी ऍक्टर मानलं नाही आतापर्यंत, त्यावेळेला तर नाहीच नाही.
अशोक सराफ यांना अशोक मामा बनवलं असत.
हो, अशोक मामा, कुलदीप मामा, सगळे मामाच होते. माझी मम्मी बोलली, अगं असं नाही बोलायचं त्यांना, लक्ष काका म्हण
असं नाही म्हणाली.
अक्षय कुमारला मी खूप हसायची त्यावेळेला बोलताना. तो बोलायला लागला की मला असं हसायला यायचं आणि मग तो लक्ष्मीकांतकडे कंप्लेंट करायचा, इस डिम्पी बेबी को बोल ना बहुत हसती, मला मजाक उडाते. लाईफ साधारण सोपं आणि सरळ करण्यासाठी ही फार उत्तम गोष्ट आहे की समोरच्यालाही माफ करा आणि स्वतःलाही माफ करा, संपला विषय. आयुष्य हे ना खूप इमोशनल गेम आहे, तो तुम्हाला खूप प्रॅक्टिकली खेळावा लागतो.
नमस्कार मंडळी, मी रीमा अमरापूरकर, मुक्काम पोस्ट मनोरंजन या कार्यक्रमाच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज माझ्याजवळ माझी एक लाडकी ताई बसली, म्हणजे मी तिला ताई म्हणते, तुम्ही सगळे तिला प्रिया बेर्डे या नावाने ओळखत असलात, तरी आज जी आपण तिची मुलाखत करणार आहोत ती प्रिया अरुण म्हणून आपण तिची मुलाखत करणार आहोत. बिकॉज तिने इतकं केलंय आयुष्यात की लेट अस नॉट डिफाईन हर बाय हू शी मॅरिड, ओके, म्हणजे दॅट इज माय टेक ऑन इट. सो प्रियाताई, वेलकम टू आवर शो.
हाय अँड थँक्यू सो मच की मला प्रिया अरुण या नावाने तुम्हाला इथे मुलाखतीसाठी बोलवलंयस, कारण प्रिया बेर्डे हे नाव आहेच, म्हणजे लोकांना प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे आणि ते खूप आहे, पण माझ्याबद्दल फार कमी बोललं जातं. तर आज आपल्याला, म्हणजे मला असं आवडेल माझ्याबद्दल बोलायला, आणि थँक्यू सो मच.
राईट, पण प्रिया ताई मला सांग की ज्या वेळेला 80s पासून तू इंडस्ट्रीमध्ये आहेस, राईट, सो त्यावेळेला प्रिया अरुण हे नाव असं थोडं वेगळं वाटत होतं ना, म्हणजे आडनाव अरुण असं असणं, सो आम्हाला त्याची हिस्ट्री सांग ना.
ऍक्च्युली जेव्हा मी वयाच्या 8व्या वर्षापासून डबिंग सुरू केलं,
ओके,
माझ्या वडिलांच्या अरुण कर्नाटकी, माझे वडील डिरेक्टर होते, माझी आई लता काळे पूर्वाश्रमीची, नंतर तिनेही लता अरुण लावायला सुरुवात केली.
अच्छा,
कर्नाटकी हे आडनाव कोणीच लावत नव्हतं. म्हणजे माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या वडिलांचे वडील हे वासुदेवराव कर्नाटकी हे साऊथला कॅमेरामन होते, ज्यांनी बी सरोजा देवी, अंजली देवी, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन यांच्यावर कामं केलेली आहेत ऍज अ डीओपी म्हणून.
वाव.
त्याच्यानंतर माझ्या आजीला तिकडचं वातावरण सूट नाही झालं, मद्रासचं, चेन्नईचं वातावरण खूप गरम असल्यामुळे त्यांना त्याची खूप रिॲक्शन्स त्यांना आल्या, त्यामुळे त्यांनी मग ते कोल्हापूरला आले. माझ्या आजोबांचे, म्हणजे वासुदेवराव कर्नाटकींचे सख्खे भाऊ मास्टर विनायक.
ओ.
त्याच्यानंतर व्ही शांताराम हे मावस भाऊ, भालजी पेंढारकर, असे सगळे चुलत, मावस, सख्खी अशी भावंड सगळी, आणि तिथून माझं पुढच्या जनरेशन, तिसरी जनरेशन. तर नंदाने सुद्धा, नंदा आंटी, म्हणजे बेबी नंदा या नावाने पहिल्यांदा ती काम करत होती, त्याच्यानंतर मग नंदाने पण नंदाच हे नाव लावलं, कर्नाटकी लावलं नाही. त्यामुळे आमच्याकडे ती प्रथाच पडून गेली की आडनाव लावत नाही. त्यामुळे मम्मीने पण लता अरुण लावलं, पण माझं पण असं झालं की मम्मी मी प्रिया अरुण लावलं, कर्नाटकी नाव असं कोणी लावलंच नाही.
बापरे, म्हणजे तू चौथी पिढी.
हो, चौथी, तिसरी पिढी. अभिनय स्वानंदी चौथी पिढी.
राईट. पण मला सांग की एवढं तगडी बॅकग्राऊंड असूनही, जे आपण याच्या आधी गप्पा मारल्या आहेत किंवा जे काही मी ऐकलेलं आहे तुझ्याबद्दल अगदी लहान असल्यापासून, सो युअर जर्नी वॉज नॉट इझी. सो तू कशी सुरुवात केलीस? म्हणजे तू म्हणालीस की तू 8व्या वर्षापासून डबिंग करत होतीस फॉर चाइल्ड आर्टिस्ट. मग फिल्म मध्ये ऑन कॅमेरा यायचं इथपर्यंत कसा होता तो प्रवास?
माझी आणखीन एक, हे माझ्या वडिलांच्या बाजूची मी सांगितली सगळी गोष्ट. माझ्या आईची आई सुद्धा ऍक्ट्रेस होती. म्हणजे कमलाबाई गोखलेंनी जेव्हा काम सुरू केलं, पहिली महिला ऍक्ट्रेस म्हणून तिने काम चालू केलं त्यांनी, त्याच्यानंतर आणखीन एक जनरेशन त्याच्या पुढची आली, जी माझी आई, माझी आजी सुलोचनाबाई काळे, त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर कान्होपत्रा नावाच्या ज्या ऍक्ट्रेस होत्या, संगीत नाटकांमध्ये त्यांनी खूप कामं केली, त्यांची आई ताराबाई केणीकर, अशा सगळ्या जणी त्या उमा ऍक्ट्रेस होत्या, त्यांची आई होती साखरीकर त्यांचं आडनाव होतं. तर ह्या सगळ्या बायकांनी कोल्हापुरामध्ये काम सुरू केलं. माझ्या आजीने छोटा गंधर्व, बालगंधर्व यांच्यावर पण कामं केलेली आहेत. हा, म्हणजे ही ती एक जनरेशन माझ्याकडे सुरू झाली माझ्या आईकडून. त्यामुळे घरामध्ये आमच्याकडे नाटक सिनेमाचं जरी म्हणजे वातावरण, म्हणजे काय म्हणतो ना आपण, बिझनेस तो आहे पण वातावरण ते नव्हतं. आमच्या घरामध्ये खूप सात्विक आणि खूप ब्राह्मणी पद्धतीचं वातावरण होतं. म्हणजे जरी कोल्हापूरकर असलो तरी मी फार ब्राह्मणांच्या संस्कृतीमध्ये आणि ब्राह्मणांच्या कुटुंबामध्ये वाढलेले होते. माझी मामी माया जाधव ही उत्तम लावणी डान्सर. मग मी झाल्यानंतर माझ्या आईला मला सांभाळायला कोणीच नव्हतं, कारण त्यावेळेला काय असं आजच्या सारखं डे स्कूल वगैरे असं काही नसायचं, डे स्कूल नाही आपलं डे केअर वगैरे असं काही नसायचं. त्यामुळे माझ्या आजी माझ्याकडे येऊन राहिली आमच्याकडे आणि मग तिने मला सांभाळलं. त्याच्यानंतर मामा मामींकडे मी जास्त वाढले. म्हणजे माझा मामा शहाजी काळे हा उत्तम ऍक्टर आहे, उत्तम सिंगर आहे. माझी मामी माया जाधव तिच्याबरोबर मी मॅक्झिमम राहिले. तेव्हा तिच्या डान्सचा पगडा माझ्यावरती खूप होता. म्हणजे ती जेव्हा ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करायची किंवा ती जर लोकनाट्यांमध्ये जायची तेव्हा मी ते ढोलकीवाले वगैरे बसायचे ना, त्याचे कोपऱ्याला बसायचे, समोर नाही बसायचे, असे कोपऱ्यात स्टेजच्या लेफ्ट साईडला बसायचे, त्यांच्यावर बसून मी टाळ वाजवायची, हे वाजवायची. मग त्या रिदमचा मला तेव्हापासून तो सेन्स यायला लागला. मग माझ्या मामी बरोबर मी तिचा तो डान्स अप्रोच किंवा ती इतकी ग्रेसफुल आहे की ते याही आज वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा ती उत्तम डान्स करते, तर ते बघून ना मला मी ते ग्रास्प केलं खूप उत्तम पद्धतीने. तर माझ्या आई बरोबर जाऊन मी अभिनयाचे धडे घेण्यापेक्षा माझ्या मामी बरोबर मी नृत्याचे धडे जास्त घेतले. आणि मग डबिंग करायचं म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलं की एक दोन तीन चाइल्ड आर्टिस्ट होत्या की त्यांनी डबिंग त्यांना करता येत नव्हतं. मग पप्पा म्हणाले चल उभी राहा. 8-7 वर्षाचीच होते मी. मग उभी राहिले आणि मी बरोबर मॅच केलं आणि ते पण विदाऊट हेडफोन. तेव्हापासून मला विदाऊट हेडफोन डबिंग करायची सवय झाली. मला हेडफोन लावून डबिंग नाही करू शकत. आणि असा तो प्रवास सुरू झाला. मग मामीच्या मी ग्रुपमध्ये काम करायला सुरुवात केली. मी बॅग डान्सर होते. बॅग डान्सर करता करता, कारण ज्या बॅग डान्सर असतात ना त्या परफेक्ट असतात. जे लीड असतात त्यांच्यापेक्षा बॅग डान्सर हा करेक्ट डान्स करतात, कारण त्यांना पाठीमागे उत्तमच नाचायचं असतं.
तर
बॅग डान्सर म्हणून मी सुरुवात केली माझ्या मामीच्या ग्रुपमध्ये. मी मग त्याच्यामध्ये लावण्या असू देत किंवा बाकीचे इन जनरल हिंदी गाणी असू देत असं करता करता मग मला पहिली सिरियल ऑफर झाली 13 पण.
ओके.
मी पण वय वर्ष 13 होते त्यावेळेला. आणि किरण शांताराम म्हणजे व्ही शांताराम प्रोडक्शनचीच ती सिरियल होती. जिजाबाईचा रोल हेमा मालिनी करत होती. हेमा मालिनीने 13 त्या भूमिका केल्या होत्या. चांद बेबी, जिजाबाई, झाशीची राणी असे त्या जिजाबाईच्या एपिसोड मध्ये मी होते. आणि मला त्यांनी लावणीचा एक छोटासा चंक दिला होता करायला. आणि विकास देसाई डिरेक्टर होते त्या सिरियलचे. आणि मला त्यांनी एक छोटं स्टेज दिलं होतं. त्यांनी मला सांगितलं तूच डान्स बसव. त्यांनी डान्सचं ते कॅसेट दिली आणि मग मी ती कॅसेट ऐकून ऐकून त्याच्यावर छोटा छोटा डान्स बसवला. माझ्या मामीचं थोडंफार मला मार्गदर्शन होतं पण मी तिथे जाऊन ऑन द स्पॉट तो डान्स केला. आणि पण डान्स करायच्या वेळेला मी त्यांना असं विचारलं की तुम्हाला माझा लुक कुठे हवाय. त्यांनी मला विचारलं की तू आधी काम केलंयस का? म्हटलं नाही, माझं पहिलंच आहे कॅमेऱ्याच्या समोर. बोल तू कधी तरी उत्तम ऍक्ट्रेस होशील आणि पुढचा तुझं करिअर फार उत्तम असेल असं त्यावेळेला विकास देसाईने विचारलं. कारण असं विचारणं फार अपेक्षित नव्हतं की माझा लुक कुठे असेल, मी कुठे बघायचं. तर तिथून मग सुरुवात झाली. मग तिथून काही सिरियल्स छोट्या छोट्या सुरू केली. मग छोट्या छोट्या गावाकडच्या गोष्टी वगैरे अशा बऱ्याच सिरियल्स होत्या त्यावेळेला. दूरदर्शनच्या सिरियल्स खूप पॉप्युलर होत्या. मग तिथे मी छोटं छोटं काम करायला सुरुवात केली, छोटे डान्स करायला सुरुवात केली. मग मी केलं 100. 100 मग दीपक शिर्के, शिवाजी साटव, म्हणजे शिवा मामा, म्हणजे मी त्याला मामा म्हणते. आणि मग तो त्या ग्रुपबरोबर मी खूप कम्फर्टेबल होते काम करायला. मग तो केल्यानंतर मला पिळगावकरांनी ती सिरियल बघितलेली होती. मग त्यासाठी मला मग त्यांनी बनवा बनवीच्या वेळेला त्यांनी ते विचारलं. त्याच्यानंतर असं झालं की एक आरसीएफची ऍड मी केली होती वैशाली घाणेकरांची. वैशाली घाणेकर, नंदू घाणेकर असे दोघं जण भाऊ बहीण आहेत. ते ऍड्स वगैरे पूर्वी खूप करायचे. त्यांचा मोठा भाऊ गिरीश घाणेकर जे रंगत संगत करत होते. आणि त्यांनी मग सांगितलं की त्यांना एक चांगली बऱ्यापैकी ग्रामीण पाच असलेली मुलगी हवी होती. आणि मी त्यावेळेला 10वी झाली होती माझी, आय थिंक सो 16-17 वर्षाचीच होते मी. मग त्यांनी त्या फिल्मसाठी मला विचारलं रंगत संगत साठी. मग मी रंगत संगत फिल्म केली. त्याच्या आधी मी मला ना आता इतकं ते असं आठवत नाहीये काय काय इतकं काम केलं मी त्या काळामध्ये की शाळेत असतानाच मग मी फ्रान्सला गेले होते. मी आउट ऑफ इंडिया पण खूप फिरले. आउट ऑफ इंडियामध्ये मी आपला फेस्टिवल ऑफ इंडिया भरवायचे पूर्वी फ्रान्स जर्मनी वगैरे इथे मी मग खूप शोज केले. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत बरोबर पहिलं मी काम केलं यांचा हसवण्याचा धंदा नावाची एक सिरियल होती.
अच्छा.
विकास देसाईंचीच होती. त्याच्यामध्ये मी हिरॉईन होते. आणि मग त्यांनी मला मी आणि लक्ष्मीकांत यायला होतो. त्याच्यानंतर मग रंगत संगत केलं, मग बनवा बनवी केलं, मग थरथराट केलं आणि मग ते सुरूच झालं. आणि खूप साऱ्या फिल्म्स केल्या. पण माझी कॅरेक्टर्स ही कॅरेक्टर असंच असायचं की छान बबली छोटीशी ती हाफ नऊवारी नेसायचं लक्ष्मीकांत बरोबर उड्या मारायच्या आणि गाणं गायचं त्यांच्या पाठीमागे फिरून हेच काहीतरी फनी असायचं आणि मी ते खूप एन्जॉय करायची. तर माझं एज पण तसं होतं आणि पहिले 3 फिल्म्स माझ्या वडिलांनी साईन केल्या होत्या कारण मी लहान होते तेव्हा मी अडल्ट नसल्यामुळे त्यांनी मला मग महेश कोठारेंनी पिळगावकरांनी मला मग ते सिग्नेचर पप्पांच्या अग्रीमेंट त्यांच्या नावाने केलं
होतं.
सो आणि पहिला पिक्चर मी 2500 केलं होतं.
आई ग
मला फक्त 2500 मिळालेले होते आणि मग मनवावनी मध्ये मी उत्तम डान्स केला तो एक तोडा आहे जो हृदय वसंत फुलताना मध्ये ते बघून मला माझ्या काकांनी किरण शांतारामनी मग मला 1000 रुपये आणखी वाढवून दिले की म्हणजे काय त्यावेळेला मला वाटलं होतं 2500 आताच कोण नवीन ऍक्ट्रेस 2500 काम करेल
तेवढा कन्व्हेन्स सुद्धा नसतो आजकाल. बरं माझा पुढचा प्रश्न हाच आहे की अशी ही बनवा बनवी असो किंवा कोणतीही फिल्म जर आपण घेतली मराठीतली तर तुला नेहमी ते ग्रामीण मुलीचा बाईचा असाच रोल असायचा. नोवेअर असं म्हणजे आता निवेदिता ताई किंवा किशोरी ताई ह्या सगळ्या कशा अशा स्कर्ट ब्लाऊज मध्ये पॅन्ट मध्ये शर्ट मध्ये अशा असायच्या. सो तुला असं फ्रस्ट्रेशन नाही यायचं का की
कारण माझ्यासारखी भूमिका करणाऱ्या कोणीच नव्हत्या ना. मॅक्झिमम काम मी लक्ष्मीकांत बरोबर त्यामुळे केलं आणि खूप नेगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही रोल केले मी आणि मला खूप मजा यायची. आणि माझी कॅरेक्टर कारण निवेदिताचं काम करणारी किशोरी होती किशोरीचं काम करणारी वर्षा होती वर्षाचं काम करणारे आणखीन कोण रे होत्या माझं काम करणाऱ्या कोण होत्या कोणीच नव्हतं. त्यामुळे मी भरपूर फिल्म्स केल्या पण तसंही नाही की मी येडाकी खुळा नावाची फिल्म केली धरलं तर चावतं केली एक गाडी बाकी येणारी केलं त्याच्यामध्ये मी असं सोशल भूमिका सुद्धा केलेल्या आहेत आणि पण मी कम्फर्टेबल नऊवारी साडीमध्ये जास्त असायची म्हणजे मला ते जास्त आवडायचं आणि मी एन्जॉय केलं आणि मला त्याच्याबद्दल काही वाटत नाहीये.
पण म्हणजे प्रियाताई तू वय वर्ष 8 तेव्हापासून तू काम करतेस असं कधी वाटलं का ग की यार हे करण्यापेक्षा मी शाळेवर फोकस केला असता शिक्षणावर फोकस केला असता तर बरं झालं असतं.
माझी 10th कम्प्लीट झाली त्याच्यानंतर मी जे काम करायला सुरुवात केली की मला ह्या गोष्टींसाठी विचार करायलाच वेळ नाही मिळाला. माझं करिअरच एवढं सुपर फास्ट पकडलं गेलं की मी शाळा बिळा सगळं तसाही मला फार काही इंटरेस्ट नव्हता तर ते निघून गेलं माझ्याकडून म्हटलं राहूनच गेलं पुढचं काही करणं की शिक्षण नाही झालं माझं त्याच्या पुढे. आणि खरं सांगू का रिमा की माझ्या घरची परिस्थिती पण थोडीशी फार चांगली नव्हती की माझ्या वडिलांनी माझ्या खूप छान छान फिल्म्स केल्या होत्या दादा कोंडकेंच्या सगळ्या फिल्म्स माझ्या वडिलांनी केलेल्या होत्या पण त्याला जास्त पैसे मिळायचे नाहीत. आणि काय झालं की ही जी माझी बॅकग्राऊंड होती ना ह्या बॅकग्राऊंडचा कधी मी फायदा नाही उचलला की ह्यांची कोण आहे किंवा माझे हे लोक आहेत असं म्हणून कधी मला फायदा नाही मला उचलता पण आला नाही तो का माझा नेचरच नाही येतो तेवढी अक्कलच नव्हती म्हण त्यावेळेला. त्यामुळे मी जे हातात होतं ते करत गेले कारण घरची जबाबदारी माझ्यावरती होती त्यामुळे ते शिक्षण मिश्रण म्हटलं बाजूला राहते. आता जर मी इथे सोडलं नाही की पुढे मला माहिती नाही पुढे माझं काय होणार आहे सो बेटर की मला आता जे मिळतंय ना त्याच्यामध्ये पदरात पाडून घ्या. आणि तेव्हा ना काय होतं 2 हिरो होते आणि 15 हिरोईन्स होत्या
राईट
त्या स्पर्धेमध्ये टिकून राहणं पण माझ्यासाठी फिल्म्स करणं आणि लोकांच्या समोर राहणं हे फार गरजेचं होतं.
अगदी
असा प्रॅक्टिकल विचार करून मी माझं करिअर पुढे मी नेलं असं
राईट
म्हणायला हरकत नाही
म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी वॉज
आणि मी खूप प्रॅक्टिकल आहे इमोशनली कमी आहे मी सेन्सिटिव्ह आहे मी इमोशनल आहे पण ना काही गोष्टी आमच्या आयुष्यात अशा घडून जातात ना की तुम्ही मग इतके असे खंबीर होता किंवा मला माझ्या घरातली लोक म्हणतात की तू कठोर वागतेस तू कठोर आहेस. मी म्हटलं हो तसं जर मी नसते ना तर मग मी इथपर्यंत नसते येऊ शकले कारण एकट्या बाईने एवढं सर्व्हाइव्ह करणं की आई नाहीत वडील नाहीत भाऊ नाही बहीण नाही घरातलं कोणीच नाही तुमच्या बरोबर तुमच्या आजूबाजू तुमची जवळपासची माणसं नाही तुम्हाला एकट्या बाईला जेव्हा तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचंय तेव्हा तितकं सोपं नाही ती गोष्ट त्यामुळे मला ते खूप खंबीर राहणं आणि कठोर राहणं ऍट टाइम मला कोणी निर्लज्ज म्हटलं तरी मला घंटा फरक पडत नाही या गोष्टींचा पण मी जी आहे ना तशी आहे फक्त माझ्या आजूबाजूची माणसं त्यांना माहिती मी कशी आहे ते आणि ती जी आहे ती माझी म्हणजे माझे मित्रमैत्रिणी आहे ते 15-15, 20-20 वर्ष माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि शाळेतल्या मैत्रिणी अजून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की प्रिया तू जशी आहेस तशीच राह आणि तशीच आहे मी माझ्या स्वभावामध्ये काळी मात्रही फरक पडलेला नाहीये.
बरोबर
मी स्पिरिच्युअली काही खूप गोष्टी करते मी मेडिटेशन करते मी नामस्मरण करते ह्या गोष्टींनी मला बळ मिळतं ताकद मिळते आणि माझा खूप फोकस सध्या अध्यात्मावर आहे त्यामुळे मी म्हणतो ना की मी छान चांगला मार्ग माझा पकडलेला आहे आणि मी खूप सुखी आहे, आय एम हॅपी.
पण मला हा आत्ता प्रश्न पडला बिकॉज द वे यू लुक्ड ॲट इट, की आय वॉज लुकिंग ॲट इट की सारखे ग्रामीण रोल्स मिळत आहेत हे ते, पण तुझा हा जो दृष्टिकोन होता की माझं काम करणारं कोणीच नाही कशा. पण मग अशी जेव्हा सिच्युएशन असते की एकच व्यक्ती आहे जी हा रोल करू शकते, तेव्हा इतरांकडून ऍज अन ऍक्टर ऍज अ कॉम्पिटिशन त्रास होऊ शकतो.
एकतर तुला मी सांगते, मला कोणी ऍक्टर मानलं नाही आतापर्यंत, त्यावेळेला तर नाहीच नाही, प्रिया ना आठच आहे असं करूनच माझ्याशी लोक मला हे कानावर यायचं सगळं. मी म्हटलं ती वेळ नाहीये मला कोणाची उत्तर द्यायला. पण माझी सेकंड इनिंग जेव्हा सुरू झाली ना, तेव्हा मी खूप चांगले चांगले रोल्स केले. मग जोगवा, नटरंग, जत्रा, फुल थ्री धमाल, खूप व्हरायटी मला सेकंड इनिंग मध्ये करायला मिळाल्या. मधली 8 वर्ष मी गॅप घेतलं होतं कारण मुलं लहान होती, लक्ष्मीकांत ही त्याच्यामध्ये गेले, मग मला काम करण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता. कसं होतं रिमा की लोकांना माहिती लक्ष्मीकांत बेर्डे नाव खूप मोठं आहे, पण त्याच्यामध्ये मी कुठल्या गोष्टींमध्ये सर्व्हाइव्ह झाले, फायनान्शियली मी किती डाऊन झाले, मला काम करणं किती गरजेचं आहे हे माझं मला माहिती होतं. लक्ष्मीकांत गेल्यानंतर माझ्याकडे मुलांसाठी फी भरायला पण पैसे नव्हते. आणि कसं असतं आपण लोकांकडे रडू नाही शकत, किंवा मी लक्ष्मीकांत गेले म्हणून त्याची सिंपथी कधी घेतली नाही. त्या सिंपथीवर मला जगणं अजिबातच, मी भयंकर स्वाभिमानी होते त्या बाबतीमध्ये की ठीक आहे ही माझी डेस्टिनी होती, हे झालं, हे घडलं, संपला विषय, पुढे. कारण मला माझी मुलं लहान, माझी स्वानंदी 3 वर्षाची होती, अभिनय 6.5-6.5 होता, त्यांना वाढवणं हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. उत्तम संस्कार आणि उत्तम शिक्षण देऊन त्यांना इथपर्यंत पोहोचवणं ही माझी आई म्हणून जबाबदारी होती. तेव्हा मला रडत बसण्याचा, सिंपथी घेण्याचा आणि मला कोणीतरी मला आता हे करा, सॉरी मी हे कधीच केलं नाही, त्यामुळे जी गोष्ट आली त्या गोष्टीला फेस करत मी इथपर्यंत पोहोचले. आय एम सक्सेसफुल.
ग्रेट ग्रेट ग्रेट. पण या सगळ्या प्रवासामध्ये असं एखादं सिक्रेट असेल ना की जे तू कोणालाच म्हणजे खूप जणांना आजपर्यंत सांगितलं नाही, आम्हाला सांग ना.
मी कधी 4 चौघांसमोर रडत नाही ऍक्च्युली, मी कधी रडलेही नाही. आणि मी तुला सिक्रेट टेस्ट सांगितलं मगाशी बोलताना की मी अध्यात्म नाही सोडलं, मी स्वामींचे पाय नाही सोडले, मी जगदंबेशी आराधना केली आणि मी माझं ते कॉन्स्टंट चालू ठेवलं. म्हणजे मला यश आलं, अपयश आलं, चांगल्या वेळेला वाईट माणसं भेटली, वाईट वेळेला चांगली माणसं भेटली, पण ह्या सगळ्या गोष्टी आणि मी सगळ्यांना माफ करून टाकलं हे माझं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे. कारण कसं असतं, माफ करणं हे फार मोठा टास्क असतं, मोठं अवघड असतं ते काम, की आपल्या बाबतीमध्ये काही लोक इतकी चुकलेली असतात किंवा आपणही काही चुका केलेल्या असतात, तर समोरच्यालाही माफ करणं आणि स्वतःलाही माफ करणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही हे स्वतःलाही माफ करताना तेव्हा तुम्ही सगळे बॅगेजेस क्लिअर होतात, तुम्ही स्वतः तुम्ही मोकळे होता, तुम्ही इतकून मोकळे होता. आणि बेसिकली ना रिमा, माझ्या आयुष्यामध्ये कुठला गिल्ट नाहीये मला. म्हणजे लोक असंही म्हणतात की आता हिने दुसरं लग्न केलं, मग काय लक्ष्मीकांत बेर्डेंना फसवलं आणि त्यांना जाळ्या तोडलं आणि मग ते, पण डोंट नो, म्हणजे सगळ्यांना माहिती नाही, रियालिटी कुणालाही माहिती नाही ह्याच्यामध्ये काय घडलं, त्यामुळे मला ते सांगायचंही नाही. कारण आता ती माणसंही अस्तित्वात नाहीये ज्यांच्याबद्दल मला काही बोलायचंय किंवा मला काही क्लेरिफिकेशन द्यायचंय. सो लेट गो, मी सगळ्यांना माफ करून टाकलं आणि मलाही माफ केलं आणि सॅटिस्फाईड झाले की मी त्या क्षणी हे झाले की अरे यार हे किती सोपं आहे. आपण किती काही गोष्टी इतक्या मनावरती ओझी घेऊन राहतो, एखाद्यावर बद्दल आपण किती सूडभावना घेऊन राहतो, किंवा एखाद्या बद्दल किती आपण दुःख धरून ठेवतो, गरजच नसते त्या गोष्टींची. लाईफ साधारण सोपं सरळ करण्यासाठी ही फार उत्तम गोष्ट आहे की समोरच्यालाही माफ करा आणि स्वतःलाही माफ करा, संपला विषय. आणि हेच माझं रहस्य आहे की आणि हो आणि छान राहण्यामध्ये आणि त्याशिवाय तुम्ही अध्यात्मामध्ये पुढे पण नाही जाऊ शकत.
राईट राईट,
हे पण तेवढंच महत्व. कुणालाही वाईट बोलू नका, टोमणे मारू नका, कुणाचं कुणाची वाईट चिंतू नका. ह्या गोष्टी ना आपल्याला सुरुवातीला असं वाटतं, कारण कधी कधी आपल्या तोंडातून खूप वाईट अशा गोष्टी निघून जातात दुसऱ्याबद्दल, पण त्यावेळेला मी असं म्हणते इंटरेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, किंवा मी असं क्रॉस करते की सॉरी देवा मला माफ कर, मला माझे शब्द कॅन्सल क्लिअर डिलीट कर. म्हणजे मी आजकाल ह्या ह्याच्यावरती आले की जेवढी मी गोष्टी रिलीज करीन ना तेवढ्या गोष्टी युनिव्हर्स माझ्याकडे चांगल्या गोष्टी मला प्रोव्हाइड करेल.
हे असलं तरी एक आरोप आहे तुझ्यावर की तू लोकांना फार नावं ठेवतेस.
नाही
म्हणजे हो, मी तुला सांगते, अशोक सराफ यांना अशोक मामा बनवलंस तू.
हो अशोक मामा, कुलदीप मामा, सगळे मामाच होते. त्यामुळे माझी अशी गोची झाली ज्यावेळेला मी 100 केलं तेव्हा शिवाजी साटम हा माझ्यासाठी शिवा मामाच होता. कारण त्याचं लग्न जुळवण्यामध्ये माझ्या आईचा फार मोठा हात होता.
बर,
त्यामुळे मला सगळ्यांची मामा आणि काका बोलायची सवय.
बरोबर,
कारण लहानपणापासून मी तशीच सगळ्यांबरोबर कुलदीप मामाशी कुलदीप मामा म्हणूनच बोलले. कुलदीप पवार, अशोक मामा किंवा आणखीन खूप सारे असे लोक आहेत. त्यामुळे दीपक शिर्के, अजय फणसेकर यांनाही मी काका मामाच बोलायला लागले. आणि ते सटकले ना माझ्यावरती सगळे, हे तू मामा वगैरे तुझी लायकीच नाही तुझी इंडस्ट्रीमध्ये यायची, तू मामा विमा बोलूच नकोस आम्हाला, असं नाही बोलायचं, असं बोलू नये कुणाला. म्हटलं अरे यार हे माहिती नव्हतं मला. माझ्या मम्मीला म्हटलं अगं मम्मी असं असं आहे. त्यामुळे जेव्हा लक्ष्मीकांत बरोबर मी पहिला हे केलं तर लक्ष्मीकांतना काय नावाने हाक मारायची, कारण लक्ष्मीकांतना मी अगदी खूप लहान असल्यापासून ओळखते. माझ्या आई बरोबर त्यांनी नाटकं केलेली होती आणि मी त्यांना पूर्वी असं लक्षा म्हणून हाक मारला तेव्हा कारण लक्षाच म्हणायचं ना त्यांना सगळं. माझी मम्मी बोलली अगं असं नाही बोलायचं त्यांना, लक्ष काका म्हण
असं नाही म्हणाली.
तर त्याच्यानंतर जेव्हा हा इन्सिडेंट माझ्या डोक्यात असल्यावर जेव्हा मी हिरोईन म्हणून काम करतो मी लक्ष काका नाही म्हणू शकत त्यांना.
बरोबर,
मग काय म्हणायचं. मग तेव्हा लक्ष्मीकांत आम्ही रंगत संकटच्याच वेळचा बहुतेक किस्सा आहे हा. आणि लक्ष्मीकांत आल्यानंतर मी म्हणाले हाय एलबी असं म्हणाले, तर बोल एलबीची पी ए असं प्रिया अरुण. त्यामुळे तो असा म्हणजे अशी मजा आहे सगळी. त्यामुळे नंतर मी ते सोडून दिलं बोलणं काका मामा जी लक्ष्मी जी किंवा असं जे काय.
अगं पण अशोक मामा त्याच्यामुळे पूर्ण इंडस्ट्रीचे मामा झाले.
मामा झाले.
मला सांग, मग हिंदीमध्ये जेव्हा तू काम केलंस. ओके, माझ्या हिंदीतल्या ना दोन एकदम फेवरेट फिल्म आहेत, एक हम आपके है कौन आणि दुसरी बेटा. म्हणजे कधीही लागल्या ना तरी मी बघू शकते आणि दोन्ही मध्ये तू आहेस. राईट, हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? आणि दोन्ही मेगा ब्लॉकबस्टर्स होते.
अनाडी पण चांगली फिल्म होती.
येस,
अनाडी पण चांगली होती. जान एक चांगली फिल्म होती माझी. दीदार पण एक चांगली होती जी अक्षय कुमार आणखीन करिश्माची पहिली फिल्म होती. आणि अक्षय कुमारला मी खूप हसायची त्यावेळेला बोलताना. तो बोलायला लागला की मला असं हसायला यायचं आणि मग तो लक्ष्मीकांतकडे कंप्लेंट करायचा इस डिम्पी बेबी को बोल ना बहुत हसती मला मजाक उडाती आहे. तर लक्ष्मीकांतनी मला खूप ओरडले होते त्यावेळेला की असं नाही हसायचं कुणाला, कुणाची वेळ कधी पलटेल, कोण कुठे जाईल माहिती नसायचं तेव्हा. आणि मी खूप अल्लड आणि मूर्ख लहान 17-18-19 वर्षामध्ये काही अक्कल नसे तुम्हाला, मी तर खूपच मला खूपच उशिरा अक्कल आली असं म्हणायला लागेल. आणि मी तशीच होते वेडपट आणि माझं ते लाईफ खूप एन्जॉय केलं. तर मला ना छान अनुभव आहेत सगळ्यांचे. मला असं कुणाचेच वाईट अनुभव आले नाहीत. एकतर सूरजजींकडे राजश्री प्रोडक्शन मध्ये खूप फॅमिली सारखं वागवलं जातं. म्हणजे माधुरी दीक्षित असू दे किंवा प्रिया अरुण काही फरक नाही पडत तिथे. आणि कसं आहे ना शेवटी तुमच्याकडे बघून लोक तुम्हाला तसं वागवतात.
बरोबर,
तुम्ही जसे वागता ना तसं लोक तुम्हाला वागवतात. ह्या ही गोष्ट नेहमी अंडरलाईन करावी माणसाने की तुमचा जसा अॅटिट्यूड असतो तशी लोक तुम्हाला तुमचा हे देतात. आणि मुळातच तोंड फाटकं माझं फटकळ स्वभावाची त्यामुळे लोक माझ्या आजूबाजूला कोणी यायचं धाडस पण नाही कुणाचं. त्यात लक्ष्मीकांतचं माझ्यावर नाव जोडलेलं असल्यामुळे कुठेतरी ते एक कुठेतरी एक वेगळं हे होतं की नाही यार ठीक आहे असं. पण मला सगळे एक्सपिरियन्स खूप चांगले होते आणि खूप छोटे छोटे रोल जरी मी केले असले तरी पण मला मी त्याच्याबद्दल समाधानी आहे की अजूनही ते रोल लोकांच्या लक्षामध्ये.
अरे एकदम लक्षात आहेत. म्हणजे तू आत्ता म्हणालीस की लक्ष्मीकांतचं नाव असल्यामुळे वगैरे, पण आय टेल यू व्हॉट, बेटामध्ये जे कॉमिक टायमिंग तू आणि लक्ष्मीकांत दोघांनी साधलेलं आहे, स्पेशली जिथे ते घोड्याचं इंजेक्शन देतात वगैरे, दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. आणि सिमिलरली हम आपके है कौन मध्ये जेव्हा तो गावी जाणार असतो तेव्हाच तुझं जे काही एक्सप्रेशन यु डोंट हॅव डायलॉग्स,
डायलॉग्स
जे काही आहे दॅट वॉज फॅन्टॅस्टिक यार. म्हणजे ऐसा कमाल होता है ना. आणि म्हणजे तुला ठोकळा म्हणत असतील त्यांना कळलंच असेल
नाही. आणि मला सूरजजींनी बोलावून सांगितलं होतं की त्यांची ऍक्च्युली ती तो रोल हुमा खान करणार होती.
अच्छा.
आणि म्हणजे आउटडोअर त्यांनी जे केलं उटीला तेव्हा त्याच्यामध्ये ती जाणार होती पण तिने काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम्समुळे ती गेली नाही. तिने ती फिल्म सोडून दिली. त्याच्यानंतर मग अनाडी रिलीज झाल्यानंतर मग सूरजजींनी मला ती फिल्म बघून बोलवलं. त्यांनी माझी लुक टेस्ट घेतली. मला माझ्याकडून डायलॉग्स बोलून घेतले हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये मराठीमध्ये असं खूप काय काय त्यांनी करून घेतलं. आपले राजकुमार बजाज त्यांनी. त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितले की आपको इस फिल्म में डायलॉग्स तो है ही नाही. म्हटलं मी ना एवढा छोटा रोल असे नाही करत आणि मोलकर्णीचे रोल वगैरे ना खूप तो छाप पडतो आणि उगाच ते असं हे होतं. हा असं होतं. तर ते बोली प्रियाजी मैं ना आपको हर फ्रेम में रखूंगा, आप अच्छी डान्सर हो, आपका आपका डान्स का भी आपका मैं अच्छे से यूज कर लूंगा, असं सूरज जी ने मला सांगितलं. आप करो तो ये सही ये फिल्म, ठीक आहे सर नक्की करेल. मग ती फिल्म मी केल्यानंतर मग मला ऍक्च्युली मी तर चाळीत राहत होते त्यावेळेला, हिंदमाता जवळ बिल्डिंग होती, ब्राह्मणांची बिल्डिंग होती अगदी अहमद सेलर म्हणून, त्या बिल्डिंग मध्ये मी राहणं मला मुश्किल करून टाकलं होतं लोकांनी, कारण तिथे समोर शाळा होती आणि ती शाळा सुटली की सगळी शाळा मला बघायला घरामध्ये यायची. तर एन्जॉय केलंय मी ते सुद्धा, ती प्रोसेस पण एन्जॉय केली. खूप काम केलंय रिमा, मी नाटक केलंय, नाटक मी म्हणजे पौराणिक नाटकांपासून संगीत नाटकांपासून सोशल कॉमेडी सगळी नाटकं केलेली आहेत. पण नाटकं माझी फार पॉप्युलर झाली नाहीत किंवा तेवढा मला तेवढा वेळ नाही देता आला म्हण. पण मी ह्याचं मोहन तोंडवळकरांचं नाटक केलेलं होतं मी, चतुरी किती बायका. त्याच्यानंतर प्रशांत दामले आणि अरुण नलवडे बरोबर बरा सापडलास नावाचं एक नाटक केलं होतं. आता माझं धनंजय माने इथंच राहतात नाटक चालू आहे जे मी स्वतः प्रोड्यूस केलेलं आहे.
ओके,
त्यामुळे आपण त्याच्यावरती येऊच. असं सगळं खूप काम केलं,
खूप काम केलं. मला सांग, आत्ताच नुकतेच विक्रम गोखले गेले आणि तू फेसबुकवर पोस्ट टाकली होतीस त्यांना अभिवादनाची, त्यांच्या बरोबरच्या काही आठवणी?
मी विक्रम काकांबरोबर एकही काम केलेलं नाही अजून, म्हणजे हा कधीच केलं नव्हतं. पण माझ्या वडिलांचे आणि त्यांचे खूप जुने संबंध, कारण माझे वडील असिस्टंट डिरेक्टर असल्यापासून विक्रम गोखलेंबरोबर काम केलेलं, त्यामुळे ते दोघे खूप चांगले मित्र होते. पण माझं असं कधीच बोललं नाही, इव्हन असं समोरासमोर पण फार हाय हॅलो कधीतरी झालं असेल मला आठवत नाही, मी फार पेटलोय. पण मला ते माणूस म्हणून आणि ऍक्टर म्हणून फार आवडायचं. त्यांची एक वेगळी शैली, त्यांची डायलॉग डिलिव्हरी आणि ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या सगळ्या. आणि असा माणूस आणि असा कलाकार होणे फारच मुश्किल आहे. त्यांना मग नंतर भरपूर लोकांनी कॉपी केलं.
हो,
खूप लोक
आजही करतात.
विक्रम गोखलेंच्या भरपूर 100-150 आवृत्त्या पुढे आल्या. पण विक्रम गोखले विक्रम गोखले आहेत आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले मला तेही फार आवडायचे, कारण शब्दांवरती आणि भाषेवरती जे प्रभुत्व होतं त्या माणसाचं कमाल होतं ते. चंद्रकांतांचं
मला सांग, तू आजकाल पॉलिटिकली पण ऍक्टिव्ह झाली आहेस ना?
होते झाले होते, आता नुकताच मी राजीनामा देऊन शांत झालेले आहे.
का ग?
काय आहे की वेळ एकतर मिळत नाही आणि सांस्कृतिक काम करत होते मी ऍक्च्युली, पण मला ते काही जमलं नाही म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी वेळ हा फार मोठा प्रॉब्लेम झाला. तेवढा वेळ नाही देऊ शकले मी तिथे.
करेक्ट.
आणि मग उगाच ती जागा अडवून राहण्यापेक्षा कोणीतरी उत्तम आणखी देऊन काम केलं जास्त बेटर आहे. त्यामुळे मग मी ते अवॉइड केलं. म्हणजे म्हटलं नको, आपण जे आता करू शकतो आणि सध्या मी खूप काम करते वेगवेगळ्या भागातून. आणि लक्षकला मंचची मी निर्मिती केली त्याच्यासाठी, म्हणजे कलाकारां च्या प्रेमासाठी कलाकारांच्या हक्कासाठी म्हणून लक्षकला मंचची केली स्थापना. कारण रिमा कलाकारांसाठी काम करणारी कुठलीही संस्था नाहीये. चित्रपट महामंडळ आहे पण त्यांचे एक वेगळे इश्यू आहे, त्यांचं एक वेगळं काम आहे. पण फक्त कलाकारांसाठी काम करणारी कुठलीही कलाकार तंत्रज्ञ आपले त्यांच्यासाठी काम करणारी संस्था नाही म्हणून लक्षकला मंच मी केलेलं आहे. त्याचं काम हळूहळू आता लोकांच्या समोर नक्कीच येईल.
डेफिनेटली, डेफिनेटली ऑल द बेस्ट.
थँक यू
फॉर दॅट. मला एक जे आता जाणवतं ते असं की तू वयाच्या आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि वळणावर यू हॅव सीन दिस इंडस्ट्री. तू हे आधीच म्हणालीस की यू हॅव फॉरगिव्हन, तू सगळ्यांना माफ करून टाकलेलंस, तरीही काय वाटतं इंडस्ट्री बद्दल?
हे बघ, इंडस्ट्रीने मला जगवलं, इंडस्ट्रीने मला नाव दिलं, पण तुम्हाला इथे कसं राहायचं ना हे तुमच्यावरती फार अवलंबून असतं. ही इंडस्ट्री इतकी कठोर आणि निष्ठूर आहे ना की ती तुम्हाला जिथे वरती नेते ना तिथे तुम्हाला खाली आपटायला पण मागे पुढे बघत नाही.
बरोबर.
आणि त्यामुळे तुम्हाला इंडस्ट्रीकडे फार इमोशनली, मी म्हणते नेहमी की ना आयुष्य हे ना खूप इमोशनल गेम आहे, तो तुम्हाला खूप प्रॅक्टिकली खेळावा लागतो.
ओ, दॅट्स अ लव्हली लाईन.
आणि ही गोष्ट मी नेहमी ध्यानात ठेवलेली आहे, लक्षात ठेवलेली आहे. आणि इंडस्ट्रीचे मी अत्यंत आभारी आहे की मी कुणीही नसताना इंडस्ट्रीने मला नाव दिलं. मी अगदी माझ्या पडत्या काळातून परत मला उभं करायला इंडस्ट्रीचा फार मोठा हात आहे. आणि त्या रंगदेवतेची आणि इंडस्ट्रीची मी नेहमीच आभारी राहीन. मी युनिव्हर्सची आभारी राहीन की थँक्यू सो मच की त्यांनी मला कलाकार बनवलं आणि माझ्याकडून जे काही मला जमतंय, जी माझी मर्यादा आहे, त्या मर्यादेत राहून मी माझं काम चांगलंपणे केलेलं आहे असं मला माझं समाधान आहे मला त्या गोष्टींच्या.
राईट. मग सध्या कशा कशात बिझी आहे हे आपण ऐकणार आहोत, पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. विल बी बॅक सून. सो वेल वेलकम बॅक. आपण गप्पा मारतोय प्रियाताईशी, प्रिया अरुण. आणि प्रियाताई, हा जो आपला शो आहे मुक्काम पोस्ट मनोरंजन, हा 35 प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल.
क्या बात है.
ठीक आहे, म्हणजे सगळे मोठे मोठे स्पॉटीफाय बिंच पॉड्सवर तर आपण हा पब्लिश करतो, जिओ सावन, स्पॉटीफाय, विंक, गाना, ऍपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, आणि भारतात जे 35 प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत तिथे सगळीकडे. सो ज्यांना जो आवडत असेल प्लॅटफॉर्म त्याच्यावर ते ऐकू शकतात. सो प्रियाताई, आपण गप्पा मारत होतो तुझ्याशी आणि तू सांगत होतीस की हाऊ इंडस्ट्री हॅज बीन फॉर यू. तू आधी जेव्हा डान्स करत होतीस, राईट, सो तू जगभर फिरलीस, तो अनुभव कसा होता?
खूप छान. पहिला माझा परफॉर्मन्स फ्रान्सला मी केला, लावणीचा परफॉर्मन्स. अशी नववीतली मुलगी, तिला नऊवारी पण नेसता येत नव्हतं, मग तिने नऊवारी शिकून घेतली. मग तिथे त्या एक तो एक वेगळा माहोल असायचा. आम्हाला एक महिना आधी रिहर्सल्स असायच्या की कशा पद्धतीने तुम्ही तिथे शो करायचे. इनडोर आणि आउटडोर शो असायचे,
राईट.
अगदी फ्लाईटमध्ये बसण्यापासून, म्हणजे मला आठवतंय की आम्ही जेव्हा मुंबईवरनं दिल्लीला गेलो, दिल्लीला एक महिना रिहर्सल्स केल्या, पहिला फ्रान्सचा. मी फ्रान्स, जर्मनी, मॉरिशियस, इस्रायल, रशिया, लक्झमबर्ग असे खूप देश फिरलेत. त्या सगळ्या
दौरा होता का?
कंप्लाय नाही, दर वेगवेगळ्या दरवर्षी. म्हणजे आता मी तुला सांगते, 87 पासून मी दौरे करत होते, ते मला वाटतं 92-93 पर्यंत मी दौरे करत होते.
ओके.
आणि ते महिना महिना, दीड दीड महिना असायचे. पण सांगायची अशी गंमत असते की लोकांना असं वाटतं काय तिकडे गेले, परफॉर्म केले, आले, ते काय तिकडे जाऊन लावण्यास नाचल्या. पण तसं नव्हतं. आम्ही तिथे कम्प्लीट महाराष्ट्रात, मंगळागौरीपासून सगळं आपण महाराष्ट्र मध्ये जी संस्कृती आहे आपली, तो सांस्कृतिक आम्ही तिथे तो पेश करायचो सगळ्यांच्या समोर. तिथले नऊवारी साड्यांचं फार क्रेज, की तो त्यांना असं वाटतं तो टाय कसा येतो मागे त्यांचा, कासोट्याला टाय म्हणायचे ते. असं सगळं मज्जा होती सगळी. हा, तर आम्ही जेव्हा दिल्लीला बसलो तर दिल्लीला तिजनबाई होती. तिजनबाई हे फार मोठं नाव आहे लोककलेमध्ये, जी अख्खं महाभारत स्वतः त्या एकतारीवरती गाते आणि परफॉर्म करते. म्हणजे दुर्योधन होते, कृष्ण होते, अर्जुन होते, आणि ते बघण्यासारखं असतं. आणि ती बाई फ्लाईटमध्ये बसायलाच तयार नाही. तिला खूप भीती वाटायला लागली. ती म्हणाली नाही नाही, मला बसायचंच नाहीये, मैं कैसी बैठूंगी वहां पे. तिला हिंदी बोलता येत नाही, ते त्यांची ती मध्य प्रदेशची, आय थिंक मध्य प्रदेश का युपीची तिची भाषा ती, त्यामुळे तिला ते जमतच नव्हतं. मग कसं बसं करून तिला चुचकारून ते फ्लाईटमध्ये बसवलं. मग ती म्हणते फ्लाईट उडतच नाही आतमध्ये. खूप गोष्टी. मग अख्खा आसाम, बंगाल, केरळ, म्हणजे आपल्या भारतातली सगळी लोक तिथे असायची. इनडोर मध्ये मी परफॉर्म करताना पाहिले बिरजू महाराज, सितारे देवी, पंडित रविशंकर, आणि असे खूप मोठे मोठे लोक, कथ्थक, भरतनाट्यम, त्यांचे बॅले. आणि हे म्हणजे मी ना भरून पावले होते रिमा, की माझं त्या 5-6 वर्षांमध्ये मी जो अनुभव घेतलाय कलेचा, की किती लोक हुशार असतात, किती लोकांमध्ये एवढं टॅलेंट, हे लोक म्हणजे काय गॉड गिफ्ट आहे, आपण काहीच नाही यांच्या पुढे, आपण काहीच केलेलं नाही असं वाटायला लागतं. की त्यांचं एकंदरीत त्यांचा ऑरा ते जे कॅरी करतात, की बिरजू महाराजांना डान्स करताना, त्यांना ते कथ्थकचे बोल बोलताना मी जे बघितलेलं आहे ना, ते कमाल. म्हणजे मी अशी पहिल्यांदा विंगेत उभी होते की बिरजू महाराज बघितलेले नाही, ऐकलंय फक्त की खूप छान आहेत. काही त्यावेळेला काही एवढं हे नव्हतं की आपल्याला आजकाल चॅनलवर, युट्यूबवर सगळं दिसतं, तेव्हा काहीच नव्हतं. खूप मोठा माणूस आहे, मग बघितलं, मग उभे राहिले, मग त्यांनी बोल बोलायला सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर परफॉर्मन्स करा, म्हणजे डोळ्यातून बोलायला लागले. मग मी अशी उभी होते, मग अशी अशी झाले, मग असं करत करत खाली बसले विंगेमध्ये, आणि मग बघत बसले की त्यांचं काय, म्हणजे मी भारावून गेले होते की आपण काहीच नाही यार, किती थुकरट होता आपण असं मला कुठेतरी वाटलं. मग आमच्या लोककलेमध्ये सुद्धा ते कथकली करणारे, ते लोक सकाळी 8 मेकअपला बसायचे नाही, ते झोपायचे.
बर,
ते झोपायचे असे, मग तो रावण, राम सगळे असे झोपलेले असायचे, आणि त्यांच्यावरती लोक मग ते काम करायचे आणि ते मेकअप करायचे. आणि संध्याकाळी आमचा 6-5 तो प्रोग्राम सुरू व्हायचा, मग ते 4 कपडे घालायचे आणि मग ते येऊन, मग ते जेवायचे नाहीत, खायचे नाहीत, काही नाही, मग ते परफॉर्म करायचे आणि मग रात्री खायचे ते. आणि आयफेल टॉवरच्या खाली आम्ही तो परफॉर्मन्स केला होता, आणि त्यावेळेला पहिल्यांदा राजीव गांधी प्राईम मिनिस्टर झाले होते. आणि मग त्यांना ते बघणं आणि हे कमाल कमाल. मी माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे मी असं म्हणते ना, मधली काही वर्ष मला कदाचित आठवणार नाहीत, पण ते सगळे दिवस मला आठवतात की ते एन्जॉय केले मी. आणि त्यावेळेस ते पॅरिस आणि फ्रान्स, आणि काय मज्जा, शॉपिंग आणि हे काय शॉपिंग करायची, किती पैसेही नसायचे आपल्याकडे, पण तेवढ्यातल्या तेवढ्या समाधान की आपण पॅरिसला जाऊन आलो, आपण जर्मनीला जाऊन आलो, जर्मनीला गेले तेव्हा आम्ही क्रालॉन कंपनीमध्ये गेले होते. क्रालॉन कंपनी म्हणजे अक्षरशः एवढीशी ती त्यांची रूम होती. पाठीमागे बहुतेक असेल फॅक्टरी, पण तिथून आम्ही मेकअपचं सामान घेतलं. त्यावर मेकअपचं सामान घ्यायचं एक फॅड. मग बेल्जियमला गेलो तेव्हा बेल्जियमला बेल्सीची मेकअप बॉक्स घेतली. असं सगळं म्हणे हे मला खूप आठवत आणि खूप एन्जॉय करते मी. कारण वयाच्या 6व्या 7व्या वर्षापासून माझ्या ती इच्छा होती की मला प्लेन मध्ये बसायचंय, मला प्लेन मध्ये बसायचंय, मला आउट ऑफ इंडिया जायचंय. ते म्हणतो ना आपण ते युनिव्हर्सकडे आपण ते मागितलं की आपल्याला लगेच मिळतो, तर तसं ते मला वयाच्या 14व्या वर्षापासून जे मिळालं ते अगदी वयाच्या 22व्या वर्षापर्यंत.
दॅट इज ऑसम. खूपच छान. मला सांग, हे धनंजय माने इथंच राहतात, हे जे नाटक आहे ते म्हणजे काय काय? यु आर प्रोड्युसिंग इट अँड ऍक्टिंग इट. नावावरून तर कळत की इट इज कॉमेडी.
हो हो.
पण बनवा बनवीचा पण रेफरन्स आहे ह्याला. काय एक्झॅक्टली?
ऍक्च्युली काय, माझे गेले 10-12 वर्ष माझे एक पार्टनर आहेत, बिझनेस पार्टनर अमर गवळी, ते आणि त्यांची मिसेस सायली गवळी, आम्हाला तिघांना मिळून काहीतरी चांगलं करायचं होतं.
बर.
तर आम्ही विचार केला आपण एक नाटक सुरुवातीला करूया, फिल्म्स वगैरे नंतर करता येतील, आपण एक नाटक तरी करून बघूया. मग आम्ही आमचा एक पुण्याचाच एक मित्र आहे अमरचाच, चेतन चावडा, जो उत्तम डिरेक्टर आहे, ऍक्टर आहे, तर त्याने आम्हाला एक लाईन आम्हाला ऐकवली. आणि आई वडील दत्तक घेणं, खरी ती लाईन अशी होती, ती आवडली मला की आपण प्राणी दत्तक घेतो, मुलं दत्तक घेतो, आई वडील दत्तक घेणं काय असतं. त्या लाईनवर आम्ही तो कम्प्लीट ते नाटक बनलं. आम्हाला टायटल सापडत नव्हतं.
ओके.
मग राजेश देशपांडेने म्हणाले की आपण धनंजय माने इथंच राहता ते नाटक नाव कसं वाटतं? म्हणलं चांगलं वाटतं. ऍक्च्युली तसा खूप संबंध काही नाही, आमच्या पिक्चरचा आणि नावाचा काही संबंध नाहीये.
राईट.
फक्त नाटकाचा आमचा जो हिरो आहे त्याचं नाव आहे धनंजय माने. आणि त्या अनुषंगाने ते नाटक आहे आणि लोकांना खूप आवडते ते नाटक. आणि माझी मुलगी काम करते त्याच्यामध्ये.
अच्छा.
आणि मी आणि माझी लेख चेतन चावडाही आहे, प्रभाकर मोरे आहेत, त्यामुळे अशी मजा आहे त्या नाटकाची. चांगले चालले शो आता सध्या.
धमाल येत,
धमाल धमाल येते, लोकांना खूप आवडते नाटक.
ग्रेट. तू आता तुझ्या मुलीचं नाव घेतलं स्वानंदी, राईट? सो आता तू प्रिया अरुण द मदर इथे आपण बोलूयात. तू मगाशी जसं म्हटलीस की स्वानंदी फक्त 3 वर्षाची होती आणि अभिनय 6 वर्षांचा.
बरोबर आहे.
सो तू प्रॅक्टिकली सिंगल पेरेंट सारखं सिंगल हँडेडली त्यांना वाढवलंयस, काय अनुभव होता तो?
ऍक्च्युली 1-2 वर्षानंतर मी त्या मुलांना हॉस्टेलला टाकलं. स्वानंदीची पहिलीपासून स्वानंदी हॉस्टेलला होती.
बर.
आणि ते माझ्यासाठी खूप अवघड होतं. माझ्याबद्दल असं बोललं गेलं, आमच्या घरामध्ये पण बोललं गेलं की आता हिला मोकळेपणा हवा आहे किंवा काय हवं आहे म्हणून तिने पाठवलं, किंवा हे काय डिसिजन आम्हाला आवडलेलं नाहीये, पण आता कोण बोलणार वगैरे असं ते झालं होतं. साहजिक आहे लोकांना असं वाटणं, पण मला ते योग्य वाटलं. कारण माझे आई वडील कोणी नव्हते, माझे सासू सासरे नाहीत, माझ्या मुलांना बघणार कोण जर घरातून बाहेर पडले तर? मी वर्षभर त्या मुलांना ठेवलं होतं माझ्याकडे, पण घरातल्या त्या कामवाल्या ज्या मेड असतात त्या विविध भाषी होत्या, तर माझी मुलं विविध भाषा एकाच वाक्यामध्ये बोलायला लागली. त्यामुळे मी म्हटलं नको, आपण तर डिसिजन घ्यावा, थोडा आपल्याला त्रास होईल. खूप त्रास झाला मला की मला माझ्या मुलांपासून मला वेगळं व्हायचं नव्हतं. आणि मला हेच डोक्यात होतं माझं, लक्ष्मीकांतना सांगणं होतं की त्याच्यासाठी मी 8 वर्ष गॅप घेतला होता की माझ्या मुलांना मला हॉस्टेलला टाकायचं नाहीये. पण म्हणतो ना की जे करायचं नाही म्हटलंय तेच करावं लागतं. तर आपल्याला जे करायचंय ना तेच नेहमी बोलत जावं, हे मी शिकले त्याच्यामधून. पण माझा फायदा त्या असा झाला की माझी मुलं अत्यंत स्वावलंबी आहेत, अत्यंत डाऊन टू अर्थ आहेत, माज नाहीये त्यांना कुठल्याही गोष्टीचा, आणि प्रॅक्टिकल आहेत माझ्यासारखीच. आणि हो, हे फार महत्वाचं आहे. स्वानंदी आहे बऱ्यापैकी इमोशनल, पण तरी सुद्धा मी असते त्यामुळे जरा ती बऱ्यापैकी
लाईनवर ठेवते.
बॉर्डरवर असते नेहमी ती थोडीशी, पण येईल हळूहळू. पण स्वानंदी उत्तम ऍक्ट्रेस आहे असं माझं मत आहे. अभिनय स्टार आहे असं माझं मत आहे. दोघांचं करिअर चांगलं चाललंय. स्वानंदी आता जॉब पण करते एके ठिकाणी इंटरनॅशनल कंपनीमध्ये.
ओके.
त्यामुळे तिला तेच जास्त करायचं आहे, त्यामुळे म्हटलं तू ठीक आहे,
बी हॅपी,
बी हॅपी,
दॅट शुड बी द बॉटम लाईन
ऍक्च्युली. कारण तेच फार महत्वाचं असतं आणि तेच आपण तसं होत नाही. आनंद घेणं किंवा आनंद मिळणं हे तुम्ही कशा पद्धतीने विचार करता किंवा तुम्हाला कशामध्ये आनंद मिळतो ह्याचा तुम्ही नेहमी विचार करावा असं मला नेहमी वाटतं. कारण किती वेळा तर लोकांना कमीच असतं आणि त्याच्यामधून सतत आपल्याला प्रत्येक गोष्ट हवी असते.
बरोबर.
आपण आनंद कधी मिळवायचा? की मला आता हा कॉफीचा मग आहे ना, ह्याच्यामध्ये पिताना पण मला हा हा किती छान वाटलं हा आनंद. पण ह्या कॉफीचा मग काय रिचवतो ना, माझ्या डोक्यामध्ये 10 विचार असतील त्याचा आनंद नाही मला घेत आहे.
खरंय खरंय, व्हेरी ट्रू. तू म्हणालीस ना की लोक विचार करतात आणि मग लोक प्रश्न विचारतात. ओके, सो आम्ही ज्या वेळेला लोकांना सांगितलं की प्रियाताई येणार आहे, त्यावेळेला पब्लिकनी आम्हाला प्रश्न पाठवले तुझ्यासाठी. ठीक आहे, त्याच्यातला पहिला प्रश्न हा आहे, तुम्ही आता एवढ्या मोठ्या मुलांची आई आहात तरीही अजून तुम्ही इतक्या तरुण कशा दिसता?
माहित नाही मला. काही नाही, मी नाव सांगू, मेडिटेशन करते मी. आणि मेडिटेशनचं तेज किंवा अध्यात्माचं तेज तुमच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहत नाही.
राईट,
नामस्मरणाचं तेज तुमच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहत नाही. आणि ना तुम्ही सगळ्यांच्या बद्दल छान विचार करा, तुम्ही छान दिसायला लागता. त्याच्या व्यतिरिक्त माझं डायट बऱ्यापैकी चालू असतं. माझ्या वजनावर जाऊ नका, कारण मी वॉक करते, 6-7 किलोमीटर रोज चालते आणि बस तेवढंच करते, बाकी काही करत नाही. आणि माझी स्किन किंवा माझं जे काही बरं दिसणं, म्हणजे अजूनपर्यंत तरुण दिसणं जे म्हणताय तुम्ही, ते माझ्या वडिलांकडून जास्त आलंय मला. माझे वडील पण एव्हरग्रीन होते आणि खूप छान होते आणि लाईव्ह होते आणि मी पण बऱ्यापैकी तशीच आहे.
सोशल मीडियावर यू आर नॉट व्हेरी ऍक्टिव्ह ना?
असते ना, फेसबुकला वगैरे असते मी, बऱ्यापैकी असते. मी लिहितेही, पण सध्या जरा थांबवलं होतं मधल्या काही काळामध्ये, कारण आजकाल काय आहे सोशल मीडियामध्ये तुम्ही रिॲक्ट होणं, म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे बाबा आपण का लिहिलं हे. पण लोकांना ना काहीच पटत नाही आजकाल, प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांना काही ना काहीतरी वाईट गोष्टी आणि त्याच्यातून काहीतरी घुसपट काढायची एक विचित्र सवय झाली आहे लोकांना. आणि प्रत्येक वेळेला कलाकारांना फार वेठीला धरलं जातं, म्हणजे एखादं गोष्ट परखडपणे कुठली बाजू मांडावी म्हटलं तर त्याच्यामध्ये पण लोक इतकं घाणेरड्या पद्धतीने आणि खालच्या लेवलला जाऊन बोलतात आणि जे माझ्याच्याने सहन नाही होत.
राईट,
आणि तशी मी बऱ्यापैकी तापट आहे. आणि उद्या म्हणजे असं व्हायला नको, म्हणजे मध्यंतरी असा एक किस्सा झाला होता, एकाने असं केलं होतं आणि माझं असं झालं होतं की तू कोल्हापुरी भाषेत त्याला मी भरपूर बोलले आणि मग त्याला म्हटलं की तू बाबा समोर येऊन बोल, तुला हांडल्याशिवाय राहणार नाही. मग तो डिलीटच झाला. पण असं होतं, पण प्रत्येकाशी आपण भांडू नाही शकत. त्यापेक्षा मग मी आजकाल थोडं ठरवलंय की आपण थोडं काही छान पोस्ट टाकायच्या, जनरल स्वतःच्या मनातल्या गोष्टी आपण काही फार बोलायच्या नाहीत. किंवा रिॲक्ट न होणंच बरं असतं कुठल्याही गोष्टींवरती, म्हणजे पॉलिटिक्स असू दे किंवा कोण आणखीन काही असू दे, कुठल्याच विषयावरती भाष्य आपण काही करायचं नाही. जरी खुपलं आपल्याला, जोपर्यंत आपल्यापर्यंत काही येत नाही ना, तो पण आपण कुठल्या गोष्टीवर रिॲक्ट व्हायचं नाही असं मी ठरवलेलं आहे सध्या.
दॅट इज अ परफेक्ट थिंग.
येस.
दुसरा प्रश्न असा आहे, OTT वर कधी दिसणार?
माहित नाही मला, माझ्याकडे काही येतच नाही चांगल्या. म्हणजे मला खरं हिंदीमध्ये पण करायला आवडेल, पण माहित नाही मला. पण ते माझे अप्रोच कदाचित कमी पडत असतील किंवा मला सध्या वेळच नसतो ह्या गोष्टी. आता थोडा मिळेल, थोडं मी जरा आता त्या पॉलिटिकली काही गोष्टी बाजूला करून मी जरा आता स्वतःसाठी वेळ काढते, तेव्हा डेफिनेटली मी विचार करेन की मी
शुअर पीपल वॉन्ट टू सी.
येस येस येस, नक्की नक्की नक्की. आणि जिथे लोकांना वाटतं आहे तर मग मी म्हणते ना युनिव्हर्स माझ्यासाठी नक्की काहीतरी चांगलं पाठवेल.
डेफिनेटली. तू मगाशी म्हणालीस की अभिनय आणि स्वानंदी दोघंही प्रॅक्टिकल आहेत, इंडिपेंडेंट आहेत, पण ऍक्ट्रेस म्हणून किंवा ऍक्टर म्हणून त्यांनी काय रिस्क घेतली पाहिजे हे तुला दिसत असेल की आता यांनी ही अशी स्टेप घेतली पाहिजे, हे असं केलं पाहिजे. पण ऍट द सेम टाइम आई म्हणून थोडी भीती, थोडी काळजी असं वाटत असेल ना?
हो, वाटते ना.
मग हाऊ डू यू मॅनेज दॅट बॅलन्स?
मला काळजी आणखीन भीती, आता ह्याची जागा मी त्यांना परखडपणे समोर गोष्टी ठेवण्यापर्यंत झालेली की हे असं असं आहे, हे असं असं मला वाटतं आहे, तुम्ही अनुभव घ्या आणि तुम्ही ठरवा काय करायचंय. आताचं लाईफ खूप फास्ट आहे. अभिनयला मी म्हणते की अभिनय की जेव्हा तू एक फिल्म करतोस किंवा तू आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आलेला आहेस, तू आता नवीन आहेस असं म्हणता म्हणता 5 वर्ष गेली. आता
बरोबर
तुझ्या पाठीमागे मुलांची लाईन असणार आहे, तेव्हा तुला काहीतरी वेगळं दिलं पाहिजे, वेगळ्या काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे तर तू याच्यामध्ये टिकणार. लोकांना वेगळं दिलं ना तरच लोकांना ते आवडतं, नाही तर लोकांना आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळं स्वतःमध्ये हुडकायला लागेल, शोधावं लागेल. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या नावावरती 3 फिल्म्स मिळतील, त्याच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला स्वतःवरती करून करायला. प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे तुमच्या आयुष्याला अजिबातच पुरणार
नाहीये.
तुमच्या स्वतःमध्ये जे टॅलेंट आहे तेच तुम्हाला युज करावं लागेल. ते तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला ते लोकांच्या समोर प्रेझेंट करायचंय, स्वतःला कसं प्रेझेंट करायचंय, तुम्ही कशा पद्धतीच्या फिल्म्स निवडल्या पाहिजे, तुम्हाला काय करायला पाहिजे, तुमच्या बॉडीवरती तुम्हाला किती मेहनत घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं भाग आहे. कारण लोकांना असं फार वाटतं की स्टार किड्स आहे, त्यांना खूप सहज मिळतो वगैरे, असं काहीही नाहीये. उलट जास्त मोठा त्रास स्टार किडना ह्या गोष्टीचा होतो की त्यांना. बरोबर आहे,
आय अग्री विथ यू प्रियते. आणि आपण एकत्र एक फिल्म केलेली आहे, तुला माहिती आहे काय काय होतं ते.
आणि लोकांच्या फार अशा अपेक्षा असतात की आई वडिलांनी नाव आहेत म्हणजे मुलांनी पण तेवढंच व्हायला, असं नाहीये. प्रत्येक माणूस आपापलं एक वेगळं ओळख, वेगवेगळं टॅलेंट, त्यांचे स्वतःचे गुण अवगुण हे की वेगळे घेऊन येतो. तर त्या हिशोबाने पण तसं बोललं जात नाही. लोक फार वेगळ्या लेवलला विचार करतात. त्यामुळे तो अभिनय स्वानंदीसाठी मी आधीपासूनच मी परखड आहे त्या दोघांमध्ये. अभिनय तर अभिनय म्हणतो मम्मी तू उत्तम टीकाकार आहेस, त्याच्यामध्ये तो म्हणतो माझ्यामध्ये ज्या काही सुधारणा आहेत ते तुझ्यामुळे झालेले आहेत असं त्याचं म्हणणं असतं. आणि तो स्वतःही शिकतोय. स्वानंदीचं पण तेच आहे. तिला म्हटलं तुझी आई काय दिसतेय, तुझी आई किती उत्तम डान्सर होती, काय होती, हा वेगळा मुद्दा आहे. तू काय वेगळं करणार आहेस ना ते लोकांना दाखव, लोक तुला ऍप्रिशिएट करणार. तुमच्यामध्ये वेगळेपणा असेल तरच तुम्हाला लोक ऍप्रिशिएट करतात, नाहीतर नाही. आता असं काढून बाजूला फेकून देतात. म्हणून म्हटलं ना इंडस्ट्री पण अशीच आहे, कठोर आहे, निर्दयी आहे, निष्ठूर आहे, की भरपूर देतेही तुम्हाला तेवढंच घेतेही तुमच्याकडून.
अगदी.
तेव्हा तुम्ही तुमचे काय म्हणतात ना पाय जमिनीवर आणि खांद्यावरती डोकं, हेही तेवढंच महत्वाचं आहे.
अगदी. आणि स्टार किड्सच्या बाबतीत जे म्हटलं जातं ते मी नेहमी म्हणते की जनरली कोणी नवीन जर इंडस्ट्रीमध्ये आलं तर त्यांना आधी पहिली पायरी, दुसरी पायरी अशी चढावी
लागते.
कारण लोकांना वाटतं नवीन आहे, याला माहिती नाहीये, आपण याला हात देऊ. पण ज्या वेळेला स्टार किड्स असतात त्यावेळेला लोकांना अपेक्षित असतं की अरे आठव्या पायरीपर्यंतचं याला सगळंच माहिती आहे ना, माहिती पाहिजे राहतं.
बरोबर.
त्याच्यामुळे दे डोंट गिव्ह अस सेकंड चान्स. दॅट इज व्हेरी क्रुएल आपल्या इंडस्ट्री.
पण
ते आहे, वी हॅव टू लिव्ह विथ इट, वी कॅनॉट
अवॉइड नाही करू शकत आपण ते. आणि अभिनय स्वानंदीचं म्हटलं तर ते हॉस्टेलमध्येच आयुष्य त्यांचं गेल्यामुळे त्यांना सिनेमातला सी सुद्धा माहिती नव्हता.
राईट.
त्यामुळे त्यांना खूप पहिल्यापासून सुरुवात करावी लागली. मग ती सध्या काय करते, अभिनयकडे आला तेव्हा माझी तयारी नव्हती फिल्म करण्याची त्याने करावी म्हणून. त्याने आधी कुठेतरी काम करावं, कुठेतरी असिस्टंट डिरेक्टर म्हणून राहावं. तुला त्याच्यामध्ये काम करायचं असेल तर तू पहिली आधी बेस पासून सुरुवात करावीस. पण मग ती फिल्म आली तो ती तो सब्जेक्ट आवडला, अभिनयला म्हटलं बघ करून झालं तर ठीक आहे असं म्हणतो. पण कॉलेजलाच होता अगदी, 11वी 12वीला होता. त्यामुळे ते करून बघ म्हटलं तू. पण ते केलं, क्लिक झालं. पण ऍज अ ऍक्टर म्हणून तो ग्रोन व्हायला, त्याला ग्रो व्हायला त्याला निदान एक 4-5 वर्ष आता लागली. पण आता अभिनय उत्तम काम करतो. त्याचं मनकस्तुरी नावाची फिल्म रिलीज झाली, खूप छान काम केलं अभिनयने. त्याच्यात एक फिल्म बांबू म्हणून येते, ती पण फिल्म फार उत्तम आहे. सो बघूया हळूहळू. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, एवढा वेळ त्यांनी घेतलेला आहे आणि तेवढा वेळ तर जावाच लागतो, त्याला काही इलाज नाही. कारण ते कुठूनही शिकून नाही आलेत, त्यामुळे त्यांच्या अनुभवातूनच शिकायला लागणार आहे. त्यांना माणसंही कळली इंडस्ट्री मधली. म्हणजे आज मी इंडस्ट्री मध्ये असून सुद्धा त्यांना फार अभिनयला तर फार वाईट अनुभव काही काही लोकांचे आलेले आहेत. हो, म्हणजे हे खूपच आश्चर्यकारक आहे माझ्यासाठी सुद्धा. म्हणजे असं मला झालं की अरे बापरे असंही असतं. म्हणजे हे माझ्यासाठी पण खूप नवीन होतं. पण मी त्यांची म्हणतो ना उत्तम प्रोटेक्टर आहे त्या बाबतीमध्ये, की मी कधी त्यांच्यामध्ये एक ते इंटरफेरन्स नाही करत, मी कधी त्यांच्या सेटवर जात नाही, कधीच नाही. आम्ही दोघं एकत्र काम पण नाही करत. एक रंपाट फक्त फिल्म केली होती, त्याच्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र काम नाही करत. तर मी कुठेही त्याच्या कुठल्या त्याचे निर्णय असतात तो निर्णय घेतो, तो सगळं हे करतो, मी त्याच्यामध्ये पडत नाही. पण जिथे कुठे जर त्याला त्रास झाला तर तिथे मग मी असते
मा दुर्गा
म्हणजे आई आली, आई आली माता आली माता असं होत.
आता आपली एक सेगमेंट आहे ज्याला रॅपिड फायर म्हणतात. सो यू नो व्हॉट रॅपिड फायर,
है
ना? जे मनात पहिलं येईल ते बोलायचं. आवडता रंग
व्हाईट.
आवडतं क्विझिन
पुरणाची पोळी.
आवडती फिल्म
चुपके चुपके.
नाईस नाईस. आवडतं गाणं कॅन आय गेस इन आखो की मस्ती. तुझी कॉलर ट्यून होती ती बरेच वर्ष.
नाही गं, नव्हती कॉलर ट्यून माझी. हो का? माहित नाही, मला आठवत नाही.
अरे मला लक्षात.
म्हणजे आवडतं गाणं असं, मला आशाबाईंची सगळी गाणी आवडतात.
प्रियाला खूप राग येतो तेव्हा ती काय करते?
खूप आरडाओरडा करते. खूप माझा हा पीच खूप वरती, म्हणजे तारस्वरात मी बोलते. खूप शिव्या देते. आणि ड्रायव्हिंग करत असल्यामुळे ते शिव्या देण्याचं प्रमाण आता खूप कमी झालंय माझं. खूप पूर्वी शिव्या द्यायची, सॉरी पण इलाज नसतं कधी कधी. तुम्हाला तुमच्या सिक्युरिटीसाठी म्हणा किंवा तुम्हाला स्वतःला सेफ करण्यासाठी कधी कधी थोडस असं वागावं लागतं आणि एकट्या बैला ते थोडस जरा
ओके. प्रियाला खूप वाईट वाटतं तेव्हा
मी शांत होते. मला एकटं रडायला जास्त मी कम्फर्टेबल असते, मी कोणाच्या समोर नाही रडू शकत. माहित नाही म्हणजे हा माझा दोष असू शकतो पण मी शांत होते. आणि कधी कधी हा मगाशी रागाचं विचारलंस, राग हा जेव्हा असा मी उद्रेक होतो तेव्हा जनरल मी असते, पण जेव्हा माझा ना राग असा मी असा कन्झ्युम करते ना तेव्हा मग तो ब्लास्ट खूप घाणेरडा असतो. मग तो म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल समजा माझ्या डोक्यात आला राग आणि मी शांत झाले तर माझ्या मुलांना भीती वाटते, अरे बापरे आता हे ना जे पुढे काही घडणार आहे ते फार भीषण घडणार आहे. त्यामुळे मी आजकाल ना आधीच मोकळी होऊन जाते. म्हणजे मला एखाद्या गोष्टीबद्दल राग आला ना तर मी आधीच घरातच आरडाओरडा करून टाकते.
मला सांग तुझं तू केलेलं फेवरेट कॅरेक्टर.
मला शेम टू शेम मधला माझा डबल रोल खूप आवडतो.
ओके.
नटरंग मध्ये माझा रोल फार कमी आहे पण तर माझा मला तो आवडतो रोल. माझा नटरंग
छान आहे तो.
हो तो रोल चांगला आहे. फुलत्री धमाल आवडतं कारण फुलत्री धमाल मध्ये मी जशी आहे तशी मी त्याच्यामध्ये आहे.
ओके. मराठी फिल्म्स का हिंदी?
मराठीच.
ओके. प्रिया निर्माते, प्रिया ऍक्ट्रेस की प्रिया आई? इफ यू हॅड टू पुट देम इन अन ऑर्डर ऑफ प्रेफरन्स.
आई ऍक्ट्रेस आणि मग निर्माते.
ओके. अभिनयला काय ऍडवाइस देशील?
माणसं ओळखायला शिक असं मी त्याला सांगेन की त्याच्या वयाच्या नुसार तो कधी कधी असं होतं त्याचं की अरे हा खूप छान, अरे तो खूप छान असं त्याचं होतं. पण इंडस्ट्रीमध्ये असं कोणीच कोणाचं परमनंट मित्र आणि कोणाच परमनंट शत्रू नसतं.
बरोबर.
त्यामुळे हे ओळखून वागणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं.
स्वानंदीला काय ऍडवाईस देश?
मी दोन्हीना दोघांनाही ऍडवाईस देईन की तुमच्या मागे जे नाव लागलेलं आहे ते खूप मोठं आहे. त्या नावाला साजेसं तुम्हाला काहीतरी करावं लागेल. त्या प्रेशर खाली नाही पण तुमचं पर्सनल लाईफ, तुमचं वागणं बोलणं तिथे कुठे चुकता कामा नाही असं मला वाटतं. त्या दोघांनी खूप फ्रीडम आहे. आणि स्वानंदीबद्दल म्हटलं तर ती खूप उत्तम ऍक्ट्रेस आहे, तिने तिथे पण थोडं लक्ष द्यावं असं वाटतं. पण तिला त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे ओके इट्स ओके तर तिचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की तिने फिल्म चांगल्या वेबसिरीज आणि नाटकांमध्ये तिने कॉन्सन्ट्रेशन करावं कारण तिच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे.
आता रॅपिड फायर आपलं झालेलं आहे पण एक प्रश्न जो सारखा सारखा वर येतोय तो मी विचार. 7 वर्षाचा संसार, त्या रिलेशनशिपनी तुला व्यक्ती म्हणून काय दिलं?
एक तर 2 मुलं दिली मला
ते आहे.
आई म्हणून
व्यक्ती म्हणून काय?
एका अशा माणसाबरोबर मी संसार केला की जो खूप वेगळा होता. म्हणजे त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जी एक इमेज आहे ना त्याच्या टोटली विरुद्ध तो माणूस होता. खूप सिरियस, खूप विचार करणारा, खूप वेगळ्या प्रकृतीचा माणूस. आणि मला खरं सांगू का रिमा, आता हा प्रश्न विचारल्यानंतर मला ते रिअलाइज होते की खरं 7 वर्षामध्ये आपल्याला काय मिळालं व्यक्ती म्हणून. तर मला स्वतःला कळलं की माझ्यामधले पेशन्स मला कळले की मी कितपत स्ट्रेच होऊ शकते किंवा मी स्वतः किती चांगली आहे याचाही मला कुठेतरी होतं ना असं की प्रत्येक वेळेला तुम्हाला दुसऱ्याचेच गुण दिसतात असं नाही, स्वतःचेही गुण परिस्थितीमध्ये दिसतात. तर मला हेही जाणवलं की प्रिया तू खरंच खूप चांगली आहेस आणि तू खूप पेशन्स आहे तुझ्यामध्ये आणि मी खूप स्ट्रॉंग झाले त्या ह्याच्यामध्ये.
ओके.
म्हणजे ऑलरेडी मी होते कारण जेव्हा तुमचं कुणीच नसतं त्यावेळेला तुम्हाला जाणवायला लागते की अरे एकतर माणूस हलतं कुठेतरी, तुम्ही चुकीच्या वाटेवर जाता, चुकीच्या वळणावर जाता. पण तिथे मी खूप स्ट्रॉंग राहिले, स्वतःला खूप सांभाळलं त्या 7 वर्षांमध्ये आणि समोरच्या व्यक्तीलाही खूप सांभाळायचा प्रयत्न केला.
आपली शेवटची सेगमेंट आहे
हा,
ज्याचं नाव आहे स न व्ही व्ही. आत्ता जर तुला एखादं पोस्टकार्ड दिलं आणि सांगितलं की तुला ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं आहे त्याला लिही, तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील?
मी माझ्या आई वडिलांना पत्र लिहिन की त्यांना म्हणेन की मी त्यांना खूप आत्ता मिस करते. कारण आत्ता ज्या पद्धतीची इंडस्ट्री आहे, ज्या पद्धतीचं काळ आहे, ते दोघं जण खूप हॅपी गो लक्की होते आणि खूप लवकर गेले. त्यांना जे एन्जॉय करायचं होतं किंवा जे त्यांना वाटत होतं की आणि मला जे वाटत होतं की माझ्या आई वडिलांना मला हे एन्जॉय करून द्यायचं आहे तर ते मला करून नाही देता आलं त्यांना. तर मला तसं कुठेतरी ते असं मनात राहतं की अरे यार आता हे असते ना तर आपण लई मजा केली असते, आपण खूप फिरलो असतो, ह्यांना खूप शॉपिंग करून दिलं असतं, ह्यांना खूप दागदागिने करून दिले असते. हे जे माझं मनामध्ये राहिले ना ते मी त्यांच्यासाठी केलेलं असते की आय मिस देम, की मला त्यांची खूप आठवण येते आणि खूप लवकर गेले ते, त्यामुळे मला त्यांची खूप आठवण येते. आणि माझ्या मुलांना आजी आजोबा नाही आहेत, ते एक प्रेम असतं आजी आजोबांचं ते नाहीये. तर मी त्यांना म्हणेन की तिथून तुम्ही मला छान आशीर्वाद द्या, दॅट्स इट.
मस्त मस्त. सो प्रियाताई आय नो तुझं खूप बिझी शेड्यूल चाललेलं आहे, 10 गोष्टी तू करतेस एका वेळेला, पण तरीही तू वेळ काढून आवर्जून ऑल द वे इथे आलीस आमच्याशी गप्पा मारायला. थँक्यू सो मच. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आय थिंक आपण बऱ्याच वर्षांनी आता
भेटलो,
आपण फोनवर बोललो होतो, पण तुझी जी स्पिरिच्युअल जर्नी चाललेली आहे ना ती ऍक्च्युअली तुझ्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट व्हायला.
थँक्यू.
सो आय जस्ट प्रे टू गॉड दॅट यू स्टे हॅपी, स्टे कंटेंट, आणि तुला न्याय मिळेल तुझ्यातल्या कलाकाराला, असे रोल्स अजून तुझ्याकडे.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच रीमा, मला तू इथे बोलवलंस आणि खूप छान बोललो आपण आणि माझ्याबद्दल बोललो याच्याबद्दल मला फार बरं वाटतंय, फार फार बरं वाटतंय की असं माझ्याबद्दल फार कमी बोललं जातं आणि मला एक तर स्वतःबद्दल बोलायला असं पटकन नाही जमत आणि माझ्याबद्दल मला काही बोलायचं असं नसतं. तू समोरचा म्हणून विचारलं तर आपण आपल्याबद्दल बोलणार.
बरोबर.
सो मी पण मज्जा केली, मला एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. लव्ह यू.
लव्ह यू टू.